चंचल काई नार माझ्या दारगतली ऊट सागने ग माझ्या दारगतली ऊट येईन बंधू माझा तुझ्या नवतीची वैल लूट साजने ग तुझ्या नवतीची होईल लूट चंचल काही नार माझ्या वाड्याला येती जाती साजने ग माझ्या वाड्याला येती जाती ताईत बंधू माझा घरी नाही मी सांगू किती साजने ग घरी नाही ना सांगू किती चंचल नारीच्या डोळ्यात आई ना साजने गईच्या डोळ्यात आई ना बापाने दिला पतीच्या मनात येईना साजने गईच्या मनात येईना चंचल काही नार बघया ती गवीरी विरी साजने ग बघया ती ना विरी विरी बापाने दिला पती खाली बघया लावत्या नारी साजने ग खाली बघया लावत्या नारी टाकळीच्या ग पारावरी न्यायी होत ग बयनीचा साजने ग न्याय होत ग बयनीचा सांगते बाळा तुला इडा उचल पयनीचा साजने ग इडा उचल पयनीचा टाकळीच्या ग पारावरी लाल बनात कोणायाची साजने ग लाल बनात कोणायाची बंद ग वाची माझ्या हाये पाटील पणायाची साजने ग हाये पाटील पणायाची पावन आल मला बसाया टाकी ते जाची त्याला साजने ग बसाया टाकी ते जाची त्याला बंद ग वाला माझ्या कुडची माझा नव किलाला साजने ग कुडची माझा नव किलाला माझ ग अंग यान वल कशा गयानी झाल साजने ग वल कशा गयानी झाल बंद ग वाच माझ्या याच मस्तर पाणी पेल साजने ग याच मस्तर पाणी पेल
म्हणतार नाही तो दोस्त म्हणली मी
पावन आल मला न बसा टाकीचे पेडे पाट साजने ग बसा टाकीचे पेडे पाट बंधुजी पावईनान गोडवा बुडवीचे रांजनात साजने ग गडवा बुडवीचे रांजनात
पावन मला आल माझ्या बैगणीच
दुसरा काहीतरी घ्या.